चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वंदे भारत अभियान 47 फ्लाइट्सने परदेशातील 6,795 नागरिक मुंबईत दाखल। वंदे भारत अभियानाअंतर्गत फेज 1 आणि फेज 2 अंतर्गत 47 फ्लाइट्सद्वारे एकूण 6,795 नागरिक विविध देशातून महाराष्ट्रात परतले आहेत। या सर्वांना मुंबई विमानतळावर उतरवून घेण्यात येत असून आलेल्या प्रवाशांचे काटेकोरपणे त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे। आतापर्यंत परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये 2,107 प्रवासी मुंबईचे आहेत। उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 2,483 इतकी आहे, तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 2,205 इतकी आहे। आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले। याशिवाय 1 जुलै 2020 पर्यंत 48 फ्लाइट्सद्वारे परदेशात अडकलेले नागरिक मुंबईत येणार आहेत। बृहन्मुंबई प्रवाशांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे। इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे। तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांकडून क्वारंटाईन केले जात आहे। इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पास हे संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्या राज्यातील प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे। या प्रवाशांचा वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे। वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या राबवित आहे।